हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय च लप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वः किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चन ममत याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् वृणानो रुद्रोतनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् च योश्च मनुराय चे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोघ्न ऊत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृणाचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतृवृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगव्यद्भ्यस्धनुष्वमीढ्वस्तोकायतनयाय मृणया मीडुष्टम शिवतम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि
आज सुमनोगत सद्भक्त रोहन भिंडवाले सादर करणार आहेत. तो कॉम्प्युटर इंजिनियर असून ब्लूमबर्ग डाटा सर्व्हिसेस या कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सध्या नोकरी करत आहे. युएसमध्ये असताना युएस केंद्राचा अत्यंत उत्साही कार्यकर्ता तसंच स्वामीजींवरील प्रेमामुळे त्यांनी युएसमधून भारतामध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि आता तो पुण्यामध्ये स्थायिक झालेला आहे. परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह त्याला 2001 साली लाभला. आपण त्याचं मनोगत ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजी समक्ष आपले भाव प्रकट करण्याची संधी दिल्याबद्दल मी केंद्राचा खूप आभारी आहे। 2 वर्ष आधी यूएस केंद्रात आणि मागच्या वर्षी गणेशपुरम मध्ये माझं मनोगत व्यक्त करण्याचं भाग्य मला लाभलं। यावर्षी जेव्हा गिरीशदादांनी मनोगतासाठी विचारलं तेव्हा आपण काय बोलू या विचारात मी पडलो। सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच लक्षणीय नाही। या चिंतनातच मी आपल्या पहिल्या भुगाव शिबिराला गेलो। योगायोगाने शिबिरात मिलिंद काकांकडून याच विषयावर मार्गदर्शन मिळालं। ते म्हणाले की मनोगत आपल्याला आपल्या मनात चाललेल्या विचारांना मांडायची संधी असते। आपली साधना कशी चालली आहे, सद्गुरु मुखातून झालेलं श्रवण कितमत आत्मसात करता येत आहे, केलेले संकल्प पाहता येत आहेत की नाही, हे सगळं सद्गुरूंना सांगायची ही संधी असते। स्वामी वेळोवेळी बोलायला सांगत। या मार्गदर्शनाने माझ्या मनोगताला दिशा मिळाली। मागचं वर्ष माझ्यासाठी कसं गेलं, मी काय साधना केली, त्यात कितपत प्रगती झाली आणि मी काय प्रयत्न करत आहेत याविषयी सांगायचं मी ठरवलं। मागच्या 1 वर्षाचा आराखडाच मांडायचा हा प्रयत्न आहे। पण प्रथम माझ्या पारमार्थिक प्रवासाची थोडक्यात माहिती देतो। मला परमार्थाची फारशी ओळख नसताना केवळ आई वडिलांच्या पुण्याईने आणि स्वामीजींच्या परमकृपाशीर्वादाने 2001 साली अनुग्रह लाभला। त्याच वर्षी मी इंजिनिअरिंग संपवून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो। बाहेरगावी राहिल्याने केंद्राचे कार्यक्रम, इथली शिस्त आणि साधनेची गोडी लागायला वेळ लागला। त्यामुळे अनुग्रहानंतर पहिली बरेच वर्ष साधना विस्कळीत पद्धतीने झाली। मात्र 3 घटनांनी माझ्या पारमार्थिक प्रवासाला ऊर्जा प्राप्त झाली। पहिली म्हणजे 2003 सालापासून स्वामीजींचे प्रवचन ऑनलाईन मिळायला सुरुवात झाली। सद्गुरु मुखातून श्रवण घडू लागलं। बेलगाम मनाला पारमार्थिक सात्विक विचारांचं वळण मिळू लागलं। आधी MP3 प्लेअर आणि नंतर फोनद्वारे कामाला जाता येत श्रवण करण्याची संधी मिळाली। ध्यान जेमतेमच जमायचं पण विचार पालटायला सुरुवात झाली। दुसरे म्हणजे 2005 साली माझं लग्न सद्भक्त मंजिरीशी झालं। केंद्रात नियमित येणाऱ्या मंजिरीला नेमानी साधना करताना बघून तिच्याबरोबर बसायला लागलो। तिसरे म्हणजे 2006 साली USA केंद्राची सुरुवात झाली। या फोनद्वारे होणाऱ्या केंद्रात मी आपल्यासारख्याच आणखीन साधकांशी जोडला गेलो। साधनेला थोडं स्ट्रक्चर मिळालं। या प्रत्येक गोष्टीचं माझ्या मनावर प्रभाव पडला आणि माझ्या साधनेला बळ मिळालं। तथापि साधना अजूनही विस्कळीत होती। कामाचं प्रेशर आलं, प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढल्या की साधनेवर प्रथम परिणाम होत। मला प्रश्न पडायचं की साधनेत स्थैर्य काय येत नाही, आपल्याला सांगितलेलं पटत नाही की समजत नाही। स्वामीजींनी सांगितलेला परमार्थ इतका शास्त्रशुद्ध आणि तर्कसंगत असतो की त्याला नाकारणे अवघड होते। बुद्धीला पटवून घेणे अवघड नव्हतं, पण ते अंगवळणी पडत नव्हतं ही अडचण होती। अंगवळणी व्हायला साधनेची गरज होती आणि साधना नेमानी घडत नव्हती। हे एक अवघड चक्र बनून राहिलं होतं। तरीही स्वामीजींकडून श्रवण आणि मला जमेल तशी साधना करत राहिलो आणि हळूहळू विवेक यायला सुरुवात झाली। मन हळूहळू शांत व्हायला लागलं। एका ध्यानाच्या बैठकीनंतर खूप शांतीचा अनुभव आला। अल्पकाल का होईना भरपूर समाधान मिळालं। असं 1-2 तास झालं, पण यामुळे साधना आणखीन जोमानी करत राहण्याची इच्छा निर्माण झाली। अमेरिकेत असताना मी आणि मंजिरी परत येण्याविषयी बरेचदा बोलायचो। ती परत पुण्याला यायला तत्पर होती, पण मला काही शंका होत्या। उन्नत जागा, स्थिर जीवन आणि भौतिक सुखांनी परिपूर्ण आयुष्य सोडून परत येणं सोपं नव्हतं। पण जसा मी केंद्राशी जुडत गेलो ते विकल्प नाहीसे होत गेले। भारतात येऊन स्वामीजींच्या सहवासाच्या उभेत राहिल्यानंतर आपण काय गमावत आहो ह्याची जाणीव होई। उत्तम परिस्थिती असून मार्गदर्शक सद्गुरू लाभून साधनेला पूरक केंद्र असूनही जीवनाचे इप्सित साधू नाही शकलो तर जीवन व्यर्थ होईल असे विचार मनात येऊ लागले. आम्ही भारतात परत येण्याविषयी स्वामीजींशी बोललो. ते म्हणाले की एका योग्य वेळी तुम्हाला परत येणं जमेल आणि 2017 साली सगळी परिस्थिती अनुकूल झाली आणि आम्ही परत आलो. आमच्यासाठी हा एक मोठा निर्णय होता. 13 वर्षाचा संसार गुंडाळून परत येणं हे स्वामीजींच्या प्रेम आणि आशीर्वादाने सहज शक्य झालं. परत यायचं ठरलं तेव्हा आम्ही काही संकल्प केले. आम्ही ठरवलं की स्वामीजी आणि केंद्र हे आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू असावेत आणि उरलेला प्रपंच त्याच्या अवतीभवती करावा. केंद्राच्या जास्तीत जास्त कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहायचं. पुण्याला राहून केंद्रात येत आले नाही तर पुणे काय आणि अमेरिका काय सगळे सारखेच आहे. कामामुळे वीकडेजला येणं कठीण जातं, परंतु मी शनिवारी आणि रविवारी आवर्जून केंद्रात उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजीं समवेत ध्यानाला बसायला मिळणे ही पर्वणीच असते. केंद्रात प्रत्यक्षात केलेले ध्यान आणि श्रवणाचा परिणाम वेगळाच असतो असं जाणवतं. स्वामीजीं भोवतीची शांती आणि प्रसन्नता आपल्याही मनाला अंतकरणाला स्पर्शून जाते. शनिवार आणि रविवारची ही केंद्र पूर्ण आठवड्याचा ताण शीण मनात जमलेला कचरा काढून टाकतात आणि येणाऱ्या आठवड्याला नव्या जोमानं तोंड देण्यास उत्साह देतात. सुदैवाने आमचे घर केंद्राच्या जवळ आहे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याकरता अंतराची काही मर्यादा नाही. ऑफिस लांब असलं तरी प्रवासात श्रवणाची संधी मिळते. कामाचा व्याप असतो पण हळूहळू करून ते आवरत घेणं शिकत आहे. स्वामीजींचा सहवास आणि केंद्राच्या वातावरणात साधनेचा संवेग वाढत आहे. यावर्षी मई महिन्यात मी आपल्या पहिल्या भुगाव शिबिराला गेलो. तिकडच्या वातावरणातच एका शांती आणि प्रसन्नतेचा अनुभव आला. स्वामीजींचा पूर्ण दिवस सहवास, त्यांच्याबरोबर झालेली साधना आणि मोकळा संवाद खरोखर एक पर्वणीच होती. 3 दिवस संसाराचा व्यापाला मागे सारून फोकस्ड साधना करण्याची संधी एक नूतन अनुभव होता. केंद्राच्या सगळ्या कार्यक्रमांसारखे शिबिराचेही नियोजन सुव्यवस्थित पद्धतशीर आणि साधनेला प्रोत्साहित करणारे असे होते. तसेच यावर्षी मला केंद्रात 1-2 सेवा करायची संधी मिळाल्यामुळे केंद्राची कार्यपद्धती अनुभवायला मिळाली. आपल्या केंद्राच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये इतका तपशीलवार विचार आणि व्यवस्थित नियोजन असतं असे लक्षात आले. बरेच गोष्टी शिकण्या आणि आत्मसात करण्यासारख्या वाटल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे सगळ्यांची केंद्रासाठी कार्यनिष्ठा आणि सेवाभाव. लहान लहान गोष्टींपासून ते मोठ्या कार्यक्रमांपर्यंत सगळं काम उत्तमात उत्तम झालं पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न असतो. असा उच्च कोटीचा सेवाभाव आणि कार्यनिष्ठा आपल्यालाही अभ्यास करायला हवी असा विचार माझ्या मनात आला. कोणचीही गोष्ट नेमानी करणं हे माझ्या प्रकृतीला अवघड जातं, तरीही मी आपल्या जीवनात श्रवण ध्यान आणि व्यायाम ही त्रिसूत्री पाळण्याचा प्रयत्न करत आहे. तिन्ही आयुष्यासाठी खूप महत्वाचे वाटतात. स्वामीजींचे विचार कानावर पडल्यावरच मन शांत होतं आणि उरलेली साधना करायला उत्साह येतो. स्वामीजी सुविचार देतात, आत्मज्ञानाची आठवण करून देतात आणि जणू विचारांना एक चौकट मांडून बेशिस्त होण्यातून वाचवतात. माझ्या असं लक्षात आलं की श्रवण कमी पडल्यावर साधनेचा संवेग कसा कमी होतो कळत देखील नाही. ध्यान तर आपली मुख्य साधनाच आहे. ध्यान चांगलं होत असेल तेव्हा व्यवहारात एक शांती जाणवते, बुद्धी निश्चयात्मक होते आणि वाईट विचार सोडायला सोपं जातं. या दोघांबरोबरच व्यायाम खूप महत्वाचा आहे. देहाचे दुखणे जे आजकालच्या इनॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे आणखीन वाढले आहे त्यांना आटोक्यात नाही ठेवलं तर ते मनावर आणि साधनेवर परिणाम करतील. रोज या 3 गोष्टींवर किंवा कमीत कमी 2 गोष्टींवर चेकमार्क बसायला हवा असा प्रयत्न असतो. स्वामीजी मला हे सांगताना आनंद होत आहे की बरेच दिवस 3 गोष्टी मला करायला जमतात. वरील सांगितलेला अभ्यास करत असताना काही बाधक गोष्टी सोडायचा प्रयत्न देखील मी करत आहे. त्यातील पहिली म्हणजे क्रोध आवरणे. सामान्यतः आम्ही शांत आणि संतुलित असतो, परंतु कधी कधी कामाच्या दबावामुळे परिस्थितीमुळे मला राग किंवा क्षुब्धता येते, त्यावेळी बोधाचा पूर्णपणे विसर असतो। 2-5 मिनिटांनंतर शांत होतो, पण त्यावेळी राग व्यापून घेतो। हळूहळू करून संतुलन सुटेल असे प्रसंग कमीत कमी व्हावे असा प्रयत्न करीत आहे। याबरोबर जुळलेला दुसरा अवगुण म्हणजे मानित्व। कोणतीही गोष्ट मनासारखी नाही झाली तर त्याचा त्रास होतो, एक अहंकाराची भावना निर्माण होते, अरे मी म्हणत आहे ना असंच व्हायला पाहिजे। असे प्रसंग आल्यावर आत्मबोधाचा आठवण करून सोडून घ्यायचा प्रयत्न करतो। हे कळलं आहे की सगळे विकार आत्मबोधाचा विसर पडल्यामुळेच येतात, आणि आत्मबोध टिकवायकरता अभ्यास आणि साधना हीच उपाय आहे हेही समजलं आहे। स्वामीजी मागच्या काही वर्षात मला स्वतःमध्ये बरेच बदल जाणवतात। सर्वात महत्वाचे शांती समाधान वृद्धिंगत झाले आहे। वाईट विचार अप्रिय गोष्टी जे आधी बरेच दिवस रेंगाळायच्या ते आता काही तासात मला मनातून सोडता येतात। विवेक वाढीला लागला आहे आणि विषय सेवनाबद्दल थोडा जास्त सावध राहतो। कधी काळजी वाटते की आपल्याला बोधापर्यंत जाता येईल ना, मग गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आठवतं की काळजी करणे म्हणजे परमेश्वरावर विश्वास नसणे। स्वामीजी माझ्या आयुष्याच्या सर्व दोरी आपल्या हाती सोपवल्यानंतर आता कशाची काळजी। स्वामीजी आपल्याला हीच नम्र विनंती आहे की मी कायम आपल्या चरणांची राहून उत्तम साधना करावी आणि आपल्या आशीर्वादाने आत्मज्ञानापर्यंत जावं। ओम तत्सत्।
रोहनचं हे मनोगत अत्यंत प्रांजळ होतं। त्याच्या रुजू आणि सरळ स्वभावाचं ते द्योतक होतं। त्याच्यावर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबावर अर्थात माझं प्रेम आहे। रोहनचे आई बाबा हे एकमेव व्यक्ती असे आहेत दोघं की ज्यांना मी पाहिलेलं नव्हतं पूर्वी, ज्यांनी माझी प्रवचनं ऐकली नव्हती, ज्यांना केंद्राबद्दल विशेष माहिती नव्हती, त्यांना मी अनुग्रह दिला। मी आतापर्यंत असा कोणालाच अनुग्रह दिला नाही। कोणीही येत असेल तर तो 2-4 महिने येऊन श्रवण करून मग अनुग्रह द्यायचा। इंदोरच्या मेनाताई खडीकर त्यांनी मला रोहनच्या आईबाबांबद्दल सांगितलं आणि त्यांनी मला विनंती केली की त्यांना मी अनुग्रह द्यावा। तेव्हा ते कुठं परदेशामध्ये होते आणि तिथून पुण्याला येऊन त्यांनी अनुग्रह घेतला। आणि त्यांना दिलेला अनुग्रह मी दिलेला अनुग्रह योग्य देखील झाला। त्यांच्यासारखी नम्र आणि परमार्थाची आवड असणारी अशी कमी माणसं मी पाहिली। अर्थात आपल्या इथं केंद्रामध्ये अशी भरपूर व्यक्ती आहेत, पण बाहेरून येऊन अशा प्रकारे एकनिष्ठतेनी, तसं मी लग्न अनेक जमवली, तो योगायोग होता। लग्न ही वरच ठरतात असं म्हणतात आणि कोणीतरी निमित्त मात्र होतं, पण निमित्त मात्र होण्यासाठी खटपट जी करावी लागते ती तरी मी बऱ्याच लग्नांमध्ये केली असं मी म्हणे। पण रोहनचं लग्न असं होतं की ते प्रत्यक्षत मुलगी न पाहता ठरलं। हो ना मंजिरी, लग्न ठरलं आणि रोहन अमेरिकेतून आला तेव्हा मंजिरी त्याला घ्यायला गेली तेव्हा दोघांनी एकमेकांना प्रथम पाहिलं। असं लग्न मी कधी ठरवलेलं नव्हतं, अर्थात हे मी ठरवलं असं म्हणण्यापेक्षा रोहनच्या आईबाबांची तीव्र इच्छा होती. त्यांनी मंजिरीला पाहिलेलंही होतं. पण आई वडील म्हणतात आणि स्वामीजींकडे मुलगी येते आणि स्वामीजींचीही अनुमती आहे म्हटल्यानंतर रोहननी स्काईपवर बोलले असणार तुम्ही. नाही स्काईपवरही नाही पाहिलं. मला माहिती आहे तुम्ही पाहिलेलं नव्हतं. पण कोणाच्या तरी मनात येईल की नाही तसं म्हणून मी खुलासा केला. आणि मंजिरीच्या लग्नाविषयी देखील इथं जे काही स्वामीजी म्हणतील तसं आपण करायचं असं ठरवलेलं होतं. अशा वेळेला माझी एक विशिष्ट व्यक्ती म्हणून परमेश्वराच्या इच्छेने झालं तर मला फार बरं वाटतं. पण व्यक्ती म्हणून माझ्या मर्यादा मला माहीत असतात. परमेश्वराने कृपा केली तर होऊ शकतं. त्यामुळं मलाही त्या मंजिरीच्या आईचं जे म्हणणं असे त्याचं दडपण यायचं रोहन कधी कधी. पण जेव्हा रोहनच्या आईने हा प्रस्ताव माझ्या पुढे ठेवला आणि मी मंजिरीच्या आई वडिलांशी बोलायला सांगितलं आणि अशा विश्वासाने लग्न झालं केलं शिवाय तिची अशी इच्छा होती की तिचं कन्यादान माझ्या हातून व्हावं. काय कन्यादानच की नाही. तर मला मुलगी नसल्यामुळं मला त्याच्यातही फार बरं वाटलं. अशा सरळ व्यक्ती आहेत या. आणि अमेरिकेतून इथं येणं त्यांनी सांगितलं तसं किती कित्येक वर्ष अमेरिकेत राहत असताना 17-18 वर्ष अमेरिकेत राहत असताना तिथून पुण्यामध्ये ते साधने करता आले. मुलांना शिकवणं हे इथंही होऊ शकेल. तिथलं जीवन सोडून इथं यायचं आणि इथं नव्यानी सगळं सुरू करायचं हे त्यांनी ठरवलं. आणि मी फक्त एवढंच सांगितलं की सगळं नीट जमवून आपण येऊ, घाईनी आपण यायचं नाही. आणि ते त्यांनी तसं नीट प्लॅन करून ते तशा प्रकारे आले देखील. आणि खरंच अतिशय नियमानी केंद्रामध्ये यायला तुम्ही सुरुवात केली. ध्यानाचा दोनदा खूप चांगला अनुभव आला आणि तो पुढच्या ध्यानाकरता प्रेरणा देत राहिला ही मी स्वामीजींची कृपा समजतो. आणि आपण केलेले प्रयत्न आणि कृपा या गोष्टी एकत्र येतात तेव्हा साधकाला रोज नित्य नवीन उमेद मिळत राहते साधना करताना देखील. शैलजाई अभंगवन. हरि 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 स्वामी. आज पुण्यामध्ये कालच्या पावसाने फार हाहाकार केला असं असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी घडून देखील इथं एवढ्या प्रमाणामध्ये आलात हेही फार मोठं कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटतं. खरी ओढ असल्याखेरीज हे शक्य नाही. माझं एक पर्व अभंग ज्ञानेश्वरीचं तिथं पारायण चाललेलं आहे. तर अरण्येश्वर मंदिरामध्ये पाणी घुसलं, तिथं सगळा चिखल निर्माण झाला. तिथले पारायणाचे ग्रंथ काय साहित्य हे सगळं खराब झालं. काल आपल्या इथल्या मंडळींना बाल संस्कार केंद्राचा कार्यक्रम होता आणि केंद्र झाल्यावर जेमतेम 15-20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी पावसाला सुरुवात झाली. कोण कसं वेळेवरी पोचलं असेल नसेल, पण मला असं कळलं की मेधा रात्री 2:15 घरी पोचली. गाडी कुठं बाजूला लावून चालत कसं तरी पाण्यातून तिला घरी जायला लागलं. आणि हा गेले 3 दिवस अशा प्रकारे पडतो आहे. साधारण 9:00 वेळेला सुरुवात होते. आज केंद्र बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे, कारण सांगता येत नाही हे सगळं वातावरण दूर होईपर्यंत. आणि मला काळजी मेधाची तर वाटलीच वाटली, पण अनेक रस्ते पाण्याने भरले, लहान मुलं त्यांना घेऊन आलेले पालक देखील कसे पोचले असतील हे अजून काही समजलेलं नाहीये. आजचं केंद्र हे अध्यात्म मंगलधाममध्ये आहे संध्याकाळी, पण ते केंद्र आज आपण घेणार नाही आहोत. हे वातावरण उलगडल्याखेरीज, कारण हे जे डिप्रेशन दोन्ही बाजूंनी आलेलं आहे त्यामुळे हा पाऊस पडतोय. एकूणच निसर्ग पाऊस आपली पाठ, महाराष्ट्राची पाठ सोडत नाहीये का, देशाची पाठ सोडत नाहीये. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे असं गेले 2 महिने सगळीकडे चाललंय. माझं सांगलीमध्ये प्रवचन होतं, ते सोमवारी मी सकाळी रद्द केलं त्यांच्याशी बोलून, आणि मंगळवारी माझं प्रवचन होतं त्या देवळामध्ये केळकरांच्या वाड्यामध्ये पाणी शिरलेलं होतं. म्हणजे मी जाण्याने अडकूनच पडलो असतो. आणि हा दुसरा प्रसंग, मला आज कोणीतरी म्हणलं की तुमचं प्रवचन रद्द होण्याचा हा दुसरा प्रसंग, पण त्याच्यापेक्षाही लोकांचं जे नुकसान होतं ते पाहिलं तर फार धक्का बसतो, वाईट वाटतं. पण ही निसर्गाची अवकृपा आहे, काय करणार. आज व्हॉट्सअप ग्रुपवरून सगळ्यांना कळवलं तर बरं होईल, म्हणजे मग तोच एक मार्ग आहे इतक्या आयत्या वेळेला केंद्र बंद ठेवण्याचा. हा काय, मुलं पोचली वेळेवरी, काय कसं झालं, पोचले ना, बरीच जण पोचले. मेधाचं काय होतं की ती बिचारी सगळी आवराआवर करून निघते, त्यामुळं म्हणजे तिला केंद्र संपल्यानंतर देखील असा वेळ गेला. नाहीतर मला वाटतं अर्धा तासाने किंवा 40 मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली, तेव्हाच नेमकी ती सगळं करून निघते. पाणी वाढत गेलं, सिंहगड रस्त्यावर हो ना, चालत घरी जायला लागलं आणि तिथून तिचं घर 2-3 किलोमीटर लांब आहे.
हे दयाळा परम सुखदा हृदये तुमची स्पंदना, विनीत भावे करीत पूजन तव कृपेची याचना, हृदये तुमची चारु तनु तव प्रेम स्वरूपी तू भला मंद गंधिता मोद फुलला समीप तुझे या पाहिला चरण कमली मोक्ष ठेला तिमिर दुरिता खंडना हृदय तुमची स्पंदना तव कृपेचा गंध घेऊनी प्राण माझे तोषले चित सुखाने तृप्त होनी गगन रंगी रंगले निज रूपाची भेट घडता मिटुनी गेली वंचना हृदय तुमची स्पंदना जन्म मरणा ठाव नुरला मोक्षमय संसार तो स्वरूप विश्वे विश्व स्वरूपे नटुनी गेले पाहतो निज स्वरूपे भरूनी तरी तव पदी आराधना हृदय तुमची स्पंदना देवतान भक्तताही द्वैत भाषा लोपता स्त्री पुरुषता भेदनुरला हरिपदी समावता निज रूपी मकरंद भरला पूर्ण झाली मंत्रणा हृदय तुमची स्पंदना हे दयाळा परम सुखदा हृदय तुमची स्पंदना हृदय तुमची स्पंदना हृदय तुमची स्पंदना
वाह हरे हरे शैलजा तुम्हीही बरीच वर्ष अमेरिकेत राहून परत येण्याचा निर्णय घेतला तुम्ही कसा निर्णय घेतला काय त्याला काय कारण होतं तुला इकडे यायचंच होतं
घरी आईबाबांचे असे संस्कार की शक्यतो मुलांना भारतातले संस्कार असावे आणि तिकडे थोडं भौतिकतेचा जास्ती पगडा वाटला म्हणजे थोडं करिअर ओरिएंटेड जास्ती मग तोचतोपणा थोडा तिकडच्या दिनक्रमात येत होता जसं इथे काही गोष्टी आपण परमार्थाच्या सहज करतो तशा तिथे होत नव्हत्या म्हणजे कारण एक तर अंतर खूप लांब असायची कारशिवाय पर्याय नाही आणि मी H4 वर डिपेंडंट व्हिसावरती होते त्यामुळे तसं खूप मोबिलिटी नसायची, म्हणजे जशी इथे आता कधीही वाटलं तर कुठे येता येतं तसं नसायचं, म्हणजे मुलं लहान असताना लवकर आलं तर इथे ते येतील परत, नाही तर मग ते येणार नाही. हा एक
हाही एक भाग होता.
नाहीतर मग तिकडचं एकदा सवय झाली येत नाही,
मुलांचा विरोध होतो. बरोबर. पुढच्या गुरुवारी आपण ऐकू बर का तिचं. मला आपलं रोहनचं मनोगत ऐकलं, मंजिरी इथं दिसतीये म्हणून सहज मनात आलं तुला विचारलं. हरी हरी. अर्थात तुम्ही तोच विचार केला ना, मुलं लहान आहेत तोपर्यंतच, मुलं एकदा मोठी झाली की मग मुलंही खूप नर्व्हस होतात आणि त्यांना रोज उठून कसं समजवून सांगायचं, नाही का. स्वामीजी, कालच्या प्रवचनामध्ये आपण सांगितलेत की सुखाची अथवा दुःखाची उर्मी आतमध्ये जिरवायची, स्वरूपापर्यंत नेऊन तिथे ती लीन करायची, म्हणजे नक्की कसे करायचे? खूप चांगला प्रश्न आहे. कृपया मार्गदर्शन कराल का? या उर्मीच्या लाटांमुळेच मनाची सतत वाटचाल होत आहे हे काल सतत हालचाल होते आहे हे काल ऐकताना जाणवले, म्हणून हा प्रश्न विचारत आहे. अर्थात यांनी काल म्हटलंय ते बुधवारचं प्रवचन, मागच्या बुधवारचं प्रवचन होतं. सुखदुःखाची उर्मी येते, मी म्हटलं तर की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनाहा अनित्याहा तां स्थितिक्षस्व भारत. तितिक्षा सहन करणं यावर मी बोलत होतो, आणि हवं आणि नको, शीत आणि उष्ण ही पहिली वृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण होते. एखादी गोष्ट पाहिजे किंवा नको, ज्याला राग आणि द्वेष असेही म्हणतात, म्हणजे हवं आणि नको, शीत आणि उष्ण. आपलं मन हे नेहमी शीत आणि उष्ण, हवं आणि नको, राग आणि द्वेष याच्यातूनच चाललेलं असतं. त्यामुळं शीत आणि उष्ण हे प्रथम द्वंद्व सांगितलेलं आहे. कधी कधी हवं की नको, हवं की नको असंही त्याचं स्वरूप असतं. आणि एकदा हवं असं ठरवलं अथवा नको असं ठरवलं तर तिथंच मन थांबत नाही, जे हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्न होतो. मिळवण्यासाठी प्रयत्न झाल्यावर जे हवं ते जर मिळालं तर जे हवं ते मिळालं याची एक अनुकूल संवेदना निर्माण होते. बरं झालं असं वाटतं, ठरवलं तर तसं झालं असं वाटतं, हो की नाही. पण कधी कधी प्रथम भाव, प्रथम वृत्ती हवं असं असली तरी देखील प्रयत्न केल्यावर मिळत नाही असं होतं. कारण दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षत सगळं सिद्धीला जाणं हे थोड्या प्रमाणात आपल्या हातात नसलेल्या काही घटकांवरही अवलंबून असतं. त्याला दैव म्हणून भगवद्गीतेने सोडून दिलेलं आहे. सोडून दिले याचा अर्थ आपल्या हातात नसल्यामुळे ते मानावं लागतं. तो दुसऱ्या कोणाच्या तरी कर्मांचा परिणाम म्हणून आपल्याला मिळत नाही. त्यांना अनुकूल परिणाम झाला की आपल्याला प्रतिकूल परिणाम होतो. जसं तू आणि मी आपण दोघंच शेवटपर्यंत इंटरव्ह्यूला पोचलो आणि तुला नोकरी मिळाली तर तुझ्या अचूक कर्मांचा परिणाम मला भोगायला लागतो. माझी नोकरी जाते, जागा एकच असते. तर माझी नोकरी जाण्याला कारण हे माझ्यापेक्षा तू अचूक होतास हे बरोबर होतं, इथपर्यंत कर्म लागू पडतं. पण तू यावासच का? तू जर नसता समजा तर मीच आलो असतो असं मला वाटत राहील, तर तू तिथं येणं त्यावेळेला हे माझं दैव म्हणायचं आणि सोडून द्यायचं, बरोबर आहे की नाही? पण आपण केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा अनुकूल जर परिणाम झाला तर सुख मिळतं आणि प्रतिकूल परिणाम झाला तर दुःख मिळतं. शास्त्रीय परिभाषेमध्ये अनुकूल वेदनियम सुखम असं म्हटलेलं आहे, प्रतिकूल वेदनियम त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. किंवा कधी कधी असं होतं की हवं आणि नको याच्यामध्ये जे नको ते करावं लागतं, असं बऱ्याच वेळेला मानवी जीवन इतकं विचित्र आहे की जे नको ते वाट्याला येतं, ते करावं लागतं, ते करायचं नाहीये तरी करावं लागतं. आणि ते करावं लागतं त्याचा परिणाम कदाचित सुखामध्ये होतो, कदाचित सुखामध्ये होतो. जे मी माझ्या लहानपणी असं ऐकलंय की त्यांचं एकमेकांमध्ये नातेवाईकांमध्ये बोलणं चाललेलं होतं की त्या आळीमध्ये एक व्यक्ती वृद्ध व्यक्ती होती आणि त्यांच्या जवळ जायला कोणी फारसं तयार नसायचं, त्यांच्या जवळचं कोणीच नव्हतं, बायको गेलेली होती. त्यांच्या अगदी दूरच्या ओळखीचा एका मुलाला, त्यांच्या मित्राच्या मुलाला पुण्यामध्ये नोकरी लागली, पण तो यांच्याकडे यायला अजिबात तयार नव्हता यांचा स्वभाव लक्षात घेऊन. तो यांच्या घरीच यायला तयार नव्हता. पुण्याची नोकरी जरी मिळाली नाही म्हणजे आपण ती सोडून दिली तरी चालेल, पण घरच्या सगळ्या आग्रहामुळे आणि रेटाच एवढा होता की त्याला, तो म्हणाला की मी काही दिवस राहीन तिथं आणि लगेच तिथून शक्य होईल, माझे पैसे जमले की मी ते घर सोडेन, त्या माणसाचा स्वभाव मला आवडत नाही. आणि तो तसं म्हणत असे. तसं 3 महिने तो तिथं राहिला त्यांच्या घरी, आणि तिथं राहत असल्यामुळं अर्थात त्यांची सेवा वगैरे त्यांनी केली आणि पैसे जरा जमवायचे, आणि तेव्हा पुण्यात पागडीची प्रथा होती जागा मिळवायची असेल तर एवढे पैसे जमवायला जरा वेळ लागणार होता. एकतर डिपॉझिट तरी द्यायचं किंवा पागडी तरी द्यायची, पण डिपॉझिट दिलेलं तेवढेही पैसे जमा नव्हते आणि पागडी करताही जमा नव्हते, त्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की थोडं अजून थांबायला लागेल. आणि 3 महिने थांबल्यानंतर ते त्याच्या पुढच्या महिन्यात ते आजोबा गेले. ते गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक आले, त्यांनी सगळं पाहिलं तर त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की यांनी माझी शेवटची सेवा केल्यामुळं माझे सगळे जे पैसे आहेत ते पैसे याला मिळावेत. त्यांचं जे घर होतं ते घर याला त्यांच्या इच्छापत्राप्रमाणे मिळालं, त्यांचे बँकेतले सगळे पैसे मिळाले. म्हणजे जे पहिली उर्मी नको जरी असली शीत उष्णमध्ये, तरी देखील त्याचा परिणाम अंततः सुखामध्येही होऊ शकतो अथवा दुःखामध्येही होऊ शकतो. नकोच असल्यामुळं आपल्याला अंदाज असतो या कर्मात हात नको घालायला, अशी सुरुवातीलाच वृत्ती असते, तरी करायला लागलं तर दुःखच पदरात पडतं. त्यामुळे सुख आणि दुःख हे परत वेगळीच गोष्ट राहते. म्हणजे परिणाम जो आहे तो सुखाचा किंवा दुःखाचा जो काही होईल तो अगदी वेगळा राहतो. तो पहिल्या शीत उष्णवर अवलंबून असेलच असं नाही. भगवंत असं म्हणतात की यांना सहन करा. म्हणजे हवं आणि नको ही उर्मी सहन करा आणि कर्तव्याला महत्व द्या. म्हणजे स्वधर्म कर्म करत राहणं आपल्या वृत्तींकडे लक्ष न देता, हे ही भगवंतांची खरी शिकवण आहे. जसं युद्धाला उभं राहणं याच्याबद्दल अर्जुनाच्या मनात प्रतिकूल विचार निर्माण झाला आणि भगवंतांनी उपदेश करून मन बुद्धी अथवा देह याच्यापेक्षा तू वेगळा आहेस, आणि तू आत्मबोधात राहून देह मन बुद्धीवर जी कर्म आदळतात, करणीय म्हणून आदळतात, ती करायलाच पाहिजेत असं अंततः सांगितलं. तू आत्मज्ञानात राहायला पाहिजेस आणि जे समोर आहे, जे करणीय म्हणून आहे तुझ्याकरता, नियत कर्म म्हणून ठेवलेलं आहे ते तू करायला पाहिजे त्याच्या परिणामांसकट, कारण त्याचा परिणाम सुखावह होईल असं अर्जुनाला वाटत नव्हतं. त्यांनी तेच तर सुरुवातीला मांडलं की कुलस्त्रिया, त्यांचे पती गेल्यानंतर त्यांचं आचरण बिघडेल, वर्णसंकर होईल. आमचे जे पितर आहेत तर ते देखील आमच्या कर्मांमुळे त्यांना देखील दुर्गती प्राप्त होईल, आम्हाला तर होईलच होईल, अशा प्रकारची त्याची आर्ग्युमेंट होती. पण भगवंतांनी असं सांगितलं की आत्ता जरी प्रतिकूल वाटत असलं तरी देखील जे करणीय आहे म्हणून ते तू सहन कर. जे प्रतिकूल वाटत असतं ते करतानाच दुःख होतं. त्यांनी विचारले दुःखाची उर्मी कशी सहन करायची, सुखाची उर्मी कशी सहन करायची. आपल्याला जे ज्ञान होत असतं ते वृत्तीद्वाराच होत असतं. जसं हवं आणि नको या वृत्ती आहेत, शुद्ध स्वरूपावर किंवा चैतन्य स्वरूप अस्तित्व मात्र अशा आपल्या मूळ स्वरूपावर उठलेली उर्मी आहे. एखादी गोष्ट हवी वाटणं किंवा नको वाटणं ही उर्मी आहे, ते खरं असेल असं नाही. ती उर्मी कशाकरता असते, आपल्या देहबुद्धीमुळे उठते. आपण आत्मस्वरूप आहोत असं विसरल्यामुळं जे करणीय आहे ते करू नये, आवडत नाही म्हणून करू नये अशी उर्मी उठू शकते, किंवा तात्पुरता फायदा आहे म्हणून एखादी गोष्ट करावी अशी उर्मी उठू शकते. पण ह्या फायद्या तोट्याचा विचार हा मुळातच देहबुद्धीशी संबंधित आहे. देहबुद्धीशी संबंधित असल्यामुळे तो सहन करायला सांगितलाय. त्याला तू सहन कर आणि तू कर्म कर. म्हणून करत असताना देखील जर ते सुखावह नसेल तरी देखील आपण आत्मस्वरूप आहोत असं लक्षात ठेवून करायचं, आणि ते सुखावह नाही ही गोष्ट देखील, आपण देह मन बुद्धी नाही, आपण तत्वत आत्मरूपच आहोत अशा विवेकानी सहन करायची. दुःखाची उर्मी, नको वाटत असलेली उर्मी, कर्म करतानाही दुःख होतं, अंतिम परिणाम दुःख असतंच. पण अंतिम परिणाम जर सुख झालं तरी देखील मी देह मन बुद्धी नाहीये, सुख हे देह मन बुद्धीपर्यंत होतं, त्याला त्या वृत्तीला स्वरूपामध्ये जिरवायला पाहिजे. म्हणजे माझं सगळं खूप चांगलं चाललेलं आहे, या वृत्तीला देखील तू माझं सगळं चांगलं चाललंय हे देह मन बुद्धीशी संबंधित बोलतोयस, तू देह मन बुद्धीच्या पलीकडचा आहेस, म्हणून या सुखामध्ये तू रमू नको, याच्याऐवजी आत्मसुखामध्ये रमायला पाहिजे असा विवेकही करायला पाहिजे. आणि सुखाच्या क्षणी विवेकानी सावध राहून त्या सुखाची भावनाही दूर सारून आत्मसुखच अनुभवायला पाहिजे, आत्मसुखामध्ये रमण्याचा निश्चय करायला पाहिजे. आत्म्याच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही या विचारांनी सुख आत्मस्वरूपापर्यंत नेऊन सुख दुःख भाव जिरवायला पाहिजेत. हे दुःखामध्ये जरा जास्त अवघड जातं, सुखामध्ये जे सोपं वाटतं ते भ्रमात्मक असतं. सुखामध्ये जमत नसलं तरी माणूस रिलॅक्स असतो, त्याला बरं वाटत असतं. असं असल्यामुळे आपलं सगळं छान चाललंय, आपला परमार्थही चांगला चाललाय असं त्याला वाटत असतं. पण त्याला बोध झालेला नसतो, तरी देखील तो जरा सुखामध्येच असतो. ती सुखाची भावना ही देह मन बुद्धीपर्यंत आहे, आणि ही सुखाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्त करायला पाहिजे. दुःखाच्या वेळेला देखील हेच करायला पाहिजे. सुखाच्या वेळेला सुखाच्या भावनेत रमतो तर दुःखाच्या वेळेला ती वृत्ती मुळातच आत्मस्वरूपापर्यंत नेणं आणि तिथं जिरवणं हे जास्तच कठीण जातं. याचं कारण ही आपली देहकेंद्रित असणारी भावना, त्यामुळं दुःखाला बाजूला सारणं हे फार कठीण जातं. म्हणून हवं ही वृत्ती आहे, नको ही वृत्ती आहे, तसं सुख किंवा अनुकूल संवेदना ही वृत्तीच आहे आणि दुःख किंवा प्रतिकूल संवेदना ही देखील वृत्तीच आहे. आणि ही वृत्ती ध्यानाच्या वेळेला नाहीशी करता येते, विवेकानी नाहीशी करता येते, संत वचनांच्या श्रवणानी नाहीशी करता येते. ही जी वृत्ती आहे, जी दुःखामध्ये चूर करून आपल्याला टाकलेली टाकते, ही वृत्ती थोडी दुसरीकडे जर वळवली, म्हणजे पूजेकडे वळवली, श्रवणाकडे वळवली, तीर्थयात्रेकडे वळवली, तरी देखील दुःखाची वृत्ती बोथट होऊन कमी होऊन नाहीशीही होते. त्यांनी असं विचारलेलं आहे की सुखाची किंवा दुःखाची उर्मी आतमध्ये जिरवायची, स्वरूपापर्यंत नेऊन तिथे ती लीन करायची, म्हणजे नक्की काय करायचं. तर हवं आणि नको यावेळेलाच आत्मस्वरूपाच्या विवेकामध्ये असावं आणि त्या विवेकानी जे करणीय आहे किंवा नियत आहे तेच करण्याचा विवेक ठेवावा. आणि जे करणीय आहे त्याच्यातून सुखही प्राप्त होऊ शकतं किंवा दुःखही प्राप्त होऊ शकतं असं करण्याच्या आधीच लक्षात ठेवावं. मानवी जीवन आहे, ते सुखदायी असू शकतं, दुःखदायी, दुःख पर्यवसायी देखील होऊ शकतं. म्हणून आत्मस्वरूपातूनच वृत्तींकडे पाहावं, हवं आणि नको, आणि त्या वृत्तींनाही रोज एकदा स्वरूपाच्या ठिकाणी लीन करावं. त्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाल्या आणि मग परत वृत्तीरूपाने बाहेर आल्या आणि आपण काम हातात घेतलं, ते पूर्ण झालं समजा, तरी देखील मोठं संतोषून जाऊ नये. की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथीचेनी अपरितोखे क्षोभावेना, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते अपूर्णही राहू शकतं, तर मोठा क्षोभ मनामध्ये निर्माण होऊ न द्यावा, हा देहबुद्धीमुळे होत असतो. आणि आपण देहबुद्धी सोडायला तयार नसल्यामुळं ही उर्मी आत आणायची आणि नामस्मरणाच्या ठिकाणी नाहीशी करायची. सुखाची उर्मी, दुःखाची उर्मी ही नामस्मरणानी आत स्वरूपाच्या ठिकाणी लीन करायची, किंवा ती उर्मी साक्षीत्वानी पाहून ध्यानाच्या वेळेला दूर सारायची. साक्षीत्व हा खूप जालिम उपाय आहे. साक्षीत्वानी ती वृत्ती नाहीशी होते आणि वृत्ती नाहीशी झाल्यावर जी ध्यान वृत्ती असते, ध्यानाला बसल्यानंतर ती वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जाते. नामस्मरणामध्येही तेच होतं. सहसा शक्यतो साधना हा खूप जालिम उपाय आहे. तास दीड तास करत असलेली साधना आणि त्याच्या व्यतिरिक्त विवेक हा नेहमी करत राहावा. विचार करील तो पुरुषु, विचार न करील तो पशु, असं समर्थ म्हणतात. तर अशा प्रकारे सुख आणि दुःख याच्यापासून जरा चार हात दूरच राहावं, गुंतून पडू नये. गुंतून न पडण्याची नेहमीच सवय ठेवावी. गुंतून पडायचं आहे ते स्वरूपाच्या ठिकाणी. मग आता आपलं सगळं चांगलं व्हावं असं वाटायला नको का? जे आपले म्हणून आहेत त्यांचं चांगलं व्हावं असं वाटायला नको का? वाटू देत, पण ते देहबुद्धीमुळेच तसं वाटेल. आणि मनुष्याचं जीवन हे कितीही झालं तरी काही एक देहबुद्धीमध्ये राहणारच, त्याच्यापेक्षा बलिष्ठ विवेक करत राहावं म्हणजे झालं. त्याच्यापेक्षा बलिष्ठ विवेक करत राहावं म्हणजे सर्वात शेवटी विवेकानी स्वरूपाच्या ठिकाणी सगळं निरस्त करावं, निरस्त करण्याचा अभ्यास करावा. अगदी दुःखात असलेली व्यक्ती देखील जी असते ना, तर ती व्यक्ती देखील कालांतराने दुःखापासून बाजूला होते असं लक्षात येतं जगामध्ये. म्हणजे कधीकधी एखादं दुःख इतकं भयंकर असतं की त्या व्यक्तीला नव्हे तर ते दुःख पाहणाऱ्याला देखील असं वाटतं की हा कसा याच्यातून बाहेर येणार, कसं होणार आता याचं. पण दोन पाच वर्ष गेल्यावर असं दिसतं की ती व्यक्ती त्या दुःखाला दाबून बाहेर येते, वर येते. असं तुम्ही पाहिले असतील अशा व्यक्ती की ज्यांच्यावर आकाश कोसळावं असं म्हणून इतकं दुःख कोसळतं. आमच्या नात्यामध्ये माझी आत्या गेली तर तिचा एक मुलगा 6वीत होता आणि एक मुलगा 10वी होऊन तो कोणती तरी परीक्षा देऊन इंडियन नेव्हीमध्ये गेला. अगदी सामान्य मेकॅनिकल म्हणून गेला, कुठला तरी कोर्स नेव्हीनीच दिला आणि तो केला. म्हणजे तो जेव्हा आला तेव्हा 16-17 वर्षांचा, त्यांनी सगळी क्रियाकर्म केली तर सगळ्यांना पाहून किती वाईट वाटत होतं. आणि जो लहान 6वीत होता मुलगा, यांचं कसं होणार. तिच्या यजमानांकडे पाहूनही सगळ्यांना फार वाईट वाटायचं, हे आता हा संसार कसा सांभाळणार. त्यांची रेल्वेत नोकरी होती आणि अतिशय कष्टाची नोकरी होती. रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये 10 तास काम करून घरी यायचं तर घर इतकं स्वस्थ, शांत आणि छान होतं की त्या बळावर ते सगळं करत होते. माझे वडील तर अक्षरशः 2 दिवसांनी त्यांच्या घरी चक्कर मारत असत. सगळे हवी तशी त्यांना मदत करायचा प्रयत्न करत असत. हळूहळू त्यांची एक मुलगी लग्नाची होती, तिचं लग्न राहिलेलं होतं, सगळ्यात मोठी मुलगी. पण ते हळूहळू त्या दुःखातून बाहेर आले. त्यांच्या मुलीचं लग्न झालं, उत्तम बंगला आहे, गाडी आहे, मुलं तिची चांगली आहेत. दुसरा जो नेव्हीत होता तोही त्यांनी त्या प्रकारे त्याचं सगळं जीवन संयमानी हे केलं, त्याचंही चांगलं लग्न, त्याचाही उत्तम 2 फ्लॅट आहेत. आणि जो 6वीत मुलगा होता तोही हळूहळू त्याचंही मार्गी लागलं. ते लोक ते दुःख विसरले, त्या दुःखापासून ते बाहेर आले. असं मानवी जीवनामध्ये होऊ शकतं आणि तुम्हालाही अशी उदाहरणं माहीत असतील. म्हणून अगदी दुःखी व्यक्ती देखील दुःख सोडून देते, दुःख सोडून देते. त्याच्याऐवजी परमार्थामध्ये असं म्हटलंय की ते स्वरूपामध्ये जिरवा. जीवाचं मूळ स्वरूपच आनंदरूप असल्यामुळं दुःख देखील फार काळ ते स्वतःवर ठेवू नाही शकत. आणि जीवाचं मूळ स्वरूप आनंद स्वरूप असल्यामुळं सांसारिक सुख देखील त्याच्यात त्याला कमतरता वाटायला लागते आणि अजून काहीतरी हवं असं वाटायला लागतं. तेवढ्या सुखाने तो सुखी होत नाही. कोणाला ते माहीत नसतं की आपण सुखी का होत नाही आहोत, म्हणून ते अधिक डिग्र्या घेतात, अधिक पैसे मिळवतात, अधिक बँक बॅलन्स वाढवतात आणि सुख मिळेल की काय, पण तरी काहीतरी कमी आहे ही भावना. किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. जीवाला आत्मरूप आपण आहोत असं जेव्हा समजतं तेव्हा जे होतं त्याला सुख म्हणतात. तिथपर्यंत गेल्याशिवाय सुख होत नाही. आणि भगवंतांच्या सगळ्या सांगण्याचं जे इत्यर्थ आहे ते इत्यर्थ हे जीवन, जीवाला सुखाचा बोध होणं म्हणजे आत्मसुखाचा बोध होणं हे घडलं पाहिजे असं आहे. असं असल्यामुळं सुखाची किंवा दुःखाची जी उर्मी असते ती उर्मी ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी जिरवायलाच पाहिजे, विवेकानी, ध्यानानी, नामस्मरणानी, श्रवणानी, चिंतनानी. अनेक मार्ग आहेत की त्यांनी हे जिरवायला पाहिजे. सुख दुःख आघात करू शकतात देह मनबुद्धीवर, आपण देह मनबुद्धीच्या पलीकडे आहोत, त्यामुळं सुख दुःख देखील धीराने सोसलं पाहिजे की येऊ देत, होऊ देत आघात, किती व्हायचे तेवढे होऊ देत, मी त्याच्या पलीकडेच आहे. मनाला क्लेश होणार आहेत, देहाला देखील दुःख होणार आहे, पण मी त्याच्या पलीकडे आहे, मी त्याच्या पलीकडे आहे, मी स्वरूपाने देह मन बुद्धीपासूनच वेगळा आहे. अशा प्रकारे या ज्या उर्मी आहेत या उर्मींना तोंड द्यावं. शीत उष्ण आणि अंतिमत सुख दुःख हे सगळे देह मन बुद्धीचा म्हणजे मायेचा खेळ अंतत समजावं. आणि प्रत्यक्षत तुम्हाला तुमच्या भावाला मदत करायची आहे, तो अडचणीत आहे, तुम्ही करायला पाहिजे. त्याला सांगायला जायचं नाही की हे जरा जिरव, त्याला जे तुम्हाला देह मन बुद्धीनी शक्य आहे ते दुसऱ्या करता जरूर करावं, कारण त्याच्यात तरलता आहे, आपल्यापुरतं चाललंय, दुसऱ्याकरता नाही. दुसऱ्याला धीरच द्यावा, तो त्याच्यातून बाहेर यावा अशी अपेक्षाही धरावी, प्रार्थनाही करावी, सगळं काही करावं, पण त्याच्याही पलीकडं खरं त्याला माहीत नाही, पण आपल्याला माहीत आहे की हे सुख दुःख खेळ देह मन बुद्धीपर्यंत आहेत. आणि स्वरूपाने खरं म्हणजे तोही आनंद स्वरूपच आहे आणि आपणही आनंद स्वरूपच आहोत. म्हणून भगवंतांनी हा उपदेश अर्जुनाला केला, स्वतः योगयुक्त राहून हा उपदेश केला, आणि अर्जुनानीही अशा प्रकारे योगयुक्त व्हावं अशी भावना ठेवली. पण एवढं होऊन देखील जेव्हा हे महायुद्ध संपलं महाभारतकालीन, तेव्हा ते सांत्वन करायला गेले. त्यांनी धृतराष्ट्राचं सांत्वन केलं, गांधारीचं सांत्वन केलं. गांधारींनी तर त्यांना शाप दिला, पण तोही त्यांनी सहन केला, कारण त्या शापाचा परिणाम देह मन बुद्धीपर्यंतच होता, तो श्रीकृष्णांना नव्हता, म्हणजे स्वरूपाने असणाऱ्या त्याचा देह मन बुद्धीपर्यंतच परिणाम आहे. पण ही सगळी कर्तव्य करायला ते विसरले नाहीत. अशा उर्मींच्या लाटामुळेच मनांची सतत हालचाल होत आहे. आणि या ज्या लाटा आहेत, हे जे तरंग आहेत, त्याच्या पलीकडे एक निस्तरंग अशी आपली स्वरूपस्थिती आहे. त्या स्वरूपस्थितीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, राहायचं आहे, जिथं अशा प्रकारचे तरंग नाहीत, कंपन नाही, असं आपलं स्वरूप दिवसातून एकदा आपण अनुभवावं. मी तुम्हाला सांगतो, साधनेनी दिवसातून एकदा अनुभवावं आणि मग विवेक करावा. मग सबंध दिवस विवेक करावा, संध्याकाळी रात्री परत एकदा साधनेमध्ये रमावं, परत एकदा निस्तरंग व्हावं आणि सुखानी त्या दिवसाचं जीवन संपलं समजावं, निद्रेच्या अधीन व्हावं. अशा प्रकारे हे सुख आणि दुःख या उर्मी आतमध्ये स्वरूपापर्यंत जिरवायच्या आहेत, लीन करायच्या आहेत. आणि तसं जो करू शकतो तो मग पुढं या दुसऱ्या अध्यायाच्या नंतर जे शेवटी स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे, तसा स्थितप्रज्ञ होतो, त्याची बुद्धी स्थित होते, स्थिर होते. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, आपल्याला याच जन्मामध्ये इथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. हरिओम तत्सत. हरी, एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि हरि। मी सांगितलंच की आज संध्याकाळी संध्याकाळचं केंद्र आज होणार नाही। पाऊस संध्याकाळी आज पडेलच असं नाही, पण तरी देखील आपण अशी रिस्क घेऊ शकत नाही। हे सगळं वातावरण दोन दिवसांनी उलगडेल आणि मग आपलं केंद्र सुरू होईल, कारण असे लोक पावसामध्ये अडकून त्यांची तारांबळ होणं हे चांगलं नाही। ससाणे काका, तुम्ही कुठून येता? नाही का घरी पोहोचणार कसं आहे जर अशा गोष्टी झाल्या तर? त्यामुळं आजचं केंद्र होणार नाहीये संध्याकाळचं, असं सगळ्यांनी लक्षात ठेवूया। आपण केंद्र आहे असं म्हटलं तर जाणं आपलं कर्तव्य आहे असं वाटत राहतं, मग न जाणं बरोबर नाही। त्यामुळं मग आपण हे केंद्र आजचं संध्याकाळचं बंद ठेवलेलं आहे। बाकीची निवेदनं गिरीश करेल।
श्रीराम 18-19-20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे। इच्छुक साधकांनी सद्भक्त परांजपे काकांची भेट घ्यावी। येत्या रविवार या महिन्यातला पाचवा रविवार असल्यामुळे सकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। सायंकाळी 6:30 ते 8 या वेळात गणेशपुरम येथे मुलाखतींचा कार्यक्रम होता।